सेवा दिल्यावर
संसार वृक्ष या नावाने ओळखला जाणार
प्रत्यक्षत हा वृक्ष नाही, वृक्ष ही संकल्पना सांगून तत्वज्ञान सांगत आहे. त्यामुळे कुठला वृक्ष डोळ्यासमोर आणू नका. याच मूळ जे आहे ते मूळ मूळ माया किंवा महत्त्व ते याच मूळ आहे. तिथून हा सुरू झाला. मूळ माया त्रिगुण पंचमहाभूत पंचमहाभूतांची कर्म त्या पंचमहाभूतांच्या कर्मांमधून विविध प्रकारच्या सृष्टीची उत्पत्ती प्राणी मात्रांची भूत मात्रांची उत्पत्ती मनुष्य मात्रांपर्यंत आणि मनुष्य मात्रांच्या पासून काही रजोगुणी काही तमोगुणी आणि काही तत्वगुणी अशा फांद्या आणि त्याच्यातल्या काही फांद्या ऊर्ध्वगामी देखील झाल्या. जिथून मूळ निघालं तिथपर्यंत जळून जाण्याची इच्छा असणाऱ्या अशाही काही शाखा या वृक्षाला निघाल्या. तिथपर्यंत वर्णन आतापर्यंत झालं. भगवंत म्हणतात की याला कोणतंही रूप नाही, न रूपम असते याला तर्क उपलब्ध नसते. कुठलंही रूप याला उपलब्ध नाही याचा अर्थ असा की हा कोणत्याही रूपात आहे. याच्या आधी वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराजांनी या वृक्षाचं वर्णन मनुष्य मात्राच्या अंगाने केलं. तत्वरजतम समजण्यासाठी त्याचं सोपं आहे आपल्याला. पण याला रूप नाही म्हणजे याला बरीच रूप आहे, एकच रूप याचं सांगता येणार नाही. एकच याचं ठराविक रूप आहे असं नाही. न रूप म्हणजे उपलब्ध अनेक प्रकारची देह ते देह अनेक प्रकारच्या प्रेरणा यांनी हा संसार वृक्ष गडबडलेला बहुत वाढलेला असा आहे. एकाच रूपाने याचं वर्णन करता येत नाही. तसंच याला रूप नाही असं म्हणण्यामाग याला एक शाश्वत असं रूप नाही असंही सांगता येत. कोणत्याही एका रूपामध्ये हा अवस्थित नाही. याचं रूप प्रतिक्षणाला बदलणार आहे. हा बदलत बदलत जातो. आपला देह पाहिला तरी आपल्या लक्षात येतं की आपला देह किती बदलतो. रूप असलं तरी देखील एकच रूप पकडून ठेवता येत नाही असा हा आहे. याचं रूप बदलणार आहे. याच्या रूपामध्ये शाश्वतता नाही. मानतो नकातील संप्रतिष्ठा आणि याला संप्रतिष्ठा म्हणजे कायम स्वरूपाची स्थिती अशी मुळीच नाही. संसारातली कोणतीही स्थिती आनंददायी कायम राहावी असं आपल्याला वाटत असत. कायम राहत नाही या कायम राहावी ही आकांक्षा असू शकेल पण कायम राहत नाही. आपलं मूल आपल्यावर अवलंबून असलेलं आपल्या मागोमाग करणार आपल्याला हवं हवं असं वाटणार आपण त्याच्याकरता झटतो आहोत. त्याची सेवा करण्यात आपल्याला आनंद वाटत आहे. त्याचे रुजवे काढण्यात आपल्याला समाधान मिळत आहे. म्हणतो आहे की घरात हसरे तारे असत पाहू कशाला नवाकडे. पण हे हसरे तारे कायम राहत नाही असं होऊ शकत नाही. जीवनातली घडी अशीच राहू देत म्हणून ती गाडी गायली तरी ती तशी राहत नाही. ती बदलती आहे. तशा तऱ्हेने हा सुप्रतिष्ठित संप्रतिष्ठित असं नाही. हा नसण्याचं कारण असं की हा काळाबरोबर धावणार आहे. याचं रूप बदलणार आहे तशी याची स्थितीही बदलणारी आहे. रोज याच्या भोवती असणारी परिस्थिती बदलणारी आहे आणि त्या बदलणाऱ्या परिस्थितीला रोज वेगळ्या भावनेनी वेगळ्या मनस्थितीत त्याला तोंड द्यायला लागतं. एक सारखी सुखाची अथवा दुःखाची अशी घडी टिकून ठेवता येत नाही. मी परवा सहज तिन्ही लावलं पुरुषानं, तर श्रीकांतची मुलाखत चाललेली होती आपल्या भारतीय संघाचा सिलेक्शन बोर्डाचा प्रमुख. त्याला तो मुलाखत घेणारा मोठ्या गांभीर्याने विचारत होता की 8 महिन्यापूर्वी आपला संघ पहिल्या नंबरवर होता आणि आता तो खाली आला, तर श्रीकांत म्हणला तो क्या हो खाली आना ही ना, जो उभर गया वो खाली आना ना, अरे मला ही है. त्याच्या त्या हिंदीमध्ये, दक्षिणात्य हिंदीमध्ये, हम स्पोर्ट्समन जानते हैं वो खाली आने वाला ही ना, तुम्हाला वाटत नाही का हा वरच राहावा? अरे आम्हाला वाटण्यावर काय आहे म्हणा, हा खाली गेला तर परत वर येईल, एवढी काय चिंता करता, तुम्ही काय करता? तो म्हणाला मी व्यवसाय करतो. तर व्यवसाय एका ठिकाणी कधी राहिला, खाली आलाच की नाही कधी, असं तोच चालू झालं. इतना क्या हुआ खाली खाली आया, वो खाली जो जाता है वो ऊपर आने वाला ही है, तो जबरदस्त होता है, हम सोचना तो चाहते हैं. वेगळ्या अर्थाने तो तत्वज्ञान सांगत होता असं मला वाटत. आपल्याला किती वाईट वाटतं, नैराश्याने कोणाकोणाला भारतीय संघ हरला तर आत्महत्या करावी वाटते, पण ते लोक कसं विचार करतात ते जर पाहिलं. यशी यशी संप्रतिष्ठा नाही, ही जी अनसर्टनिटी आहे, अनिश्चितता आहे, ती जी त्या निमित्ताने त्या मुलाखतीत तो बोलत होता ती सगळ्यांच्या बाबतीत आहे, सगळ्यांच्या जीवनात आहे. प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी अशा प्रकारची अनिश्चितता असते, संस्थांना अनिश्चितता असते, देश अनिश्चित वातावरणातून चाललेले असतात. हा संसार वृक्ष कशा तऱ्हेनी संप्रतिष्ठित सुप्रतिष्ठित असा नाही, याला मुळीच एक विशिष्ट प्रतिष्ठा अशी नसते. तो कुठेतरी मध्ये आला लंबक असं वाटत असताना दुसऱ्या बाजूला जातो आणि तिकडूनही मागं फिरतो. तसं आपल्या जीवनाचे हेलकावे ठोके हे चालू राहतात, याला आधी देखील नाही. या संसार वृक्षाला आधी नाही, याची सुरुवात कधी झाली माहीत नाही. एकोहम बहुत्या प्रजा येईल असा मूळ संकल्प झाला आणि विश्व निर्माण झाला, पण खूप वेळेला ऐकलेलं आहे, कधी झालं माहीत नाही, झालं की नाही माहीत नाही. आणि असा संकल्प झाला तरी परमात्मा मुळीच जगतामध्ये अनेक गुण विभागला नाही, जी केली ती दिवाणी म्हणजे त्याच्यापेक्षा वेगळे झाले त्यांनी केलेली कल्पना. पण हे खूप दूर झालं, आपल्या देहाचा आदी आपल्या जन्मतारखेच्या दिवशी नाही, त्या दिवशी आपण मातेच्या उदरातून बाहेर आलो, तो आपला जन्म नाही, आपला जन्म आधीच झालेला होता, त्याच्या आधी 9 महिने कधीतरी, आणि त्याच्याही आधी काही माहीत नाही. मग तू नव्हताच का नाही म्हणायची सोय नाही, याला आधी नाही आणि याला अंत देखील नाही. आपला जन्म होतो, आपलं मूळ स्वरूप जर त्याचा फोटो काढून दाखवला तर आश्चर्य वाटेल. आपलं मूळ स्वरूप म्हणजे एक मायक्रोस्कोप खाली देखील येत नाही, पण जर निघालं तर एक पेशी संयुक्त पेशी एवढा सुद्धा जन्म आणि त्याच्या आधी नाही, आधीच नाही, कधी झाला माहीत नाही, त्याच्या आधी कुठं होता माहीत नाही, पण नव्हता म्हणायची सोय नाही, कोणत्या ना कोणत्या तरी रूपात होता म्हणून तेव्हाही आला. अशा प्रकारे हा आधी रहित असा आहे, जे एकाच्या बाबत ते सर्वांच्या बाबत आणि ते जे सर्वांच्या बाबत ते जगताच्या बाबत, तो तसाच अनादी आहे आणि तसाच तो आनंद देखील आहे. रामकृष्णांना एकाने असं विचारलं की खरंच पुनर्जन्म आहे का, तर रामकृष्ण गंगेचं आठवण होते आणि एक ओंका मोठ्याच्या मोठ्या गंगेतून मोठा आवेग आहे असं म्हणतात तिथं गंगेच्या पाण्याला. मी गेलो नाही, मी कधी पाहिलो नाही. तो इतका जोरात त्यांच्या समोर वाहत केला. ते म्हणाले हा ओंका पाहिला हो थोड्या वेळी आता तो तुला दिसतोय नाही, तुला दिसत नाही म्हणजे तो गेला असं तुला वाटत नाही, तो आहे फक्त मला दिसत नाही. आणि तुला जेव्हा दिसला तेव्हा तो निर्माण झाला नाही, तो कितीतरी शेकडो मैल कदाचित दुरून वाहत आला असेल आणि पुढे वाहत जाणार आहे. ते म्हणाले तसंच आहे, आपल्याला जेवढं जीवन दिसतं त्याच्या आधीही जीवन होतं आणि त्याच्यानंतरही जीवन असणार आहे. ज्याला अंत नाही आणि ज्याला आधी नाही अशी स्थिती असू शकते का? अशी स्थिती देखील असू शकेल. त्या स्थितीमध्ये काळच नसेल, कारण आधी जर सांगायचं असेल तर काळाची गणना आली आणि अंत सांगायचा असेल तर काळाची गणना आली. समजा एक माणूस एका झाडाच्या तळाशी बसलेला आहे, गुंध्याला बसलेला आहे आणि दूरवरून येणाऱ्या रस्त्यावर त्याला एक घोडेस्वार येताना दिसतो आहे. त्याला घोडेस्वार दिसल्याबरोबर घोडेस्वार ही त्याच्या दृष्टीने वर्तमान काळातील घटना झाली आणि त्याच्या समोरून तो घोडेस्वार निघून गेला. घोडेस्वार दिसण्याच्या आधीचा काळ हा आणि घोडेस्वार दिसेनासा झाला तो काळ हा जर पाहिला तर वर्तमान काळाच्या पेक्षा वेगळा होता. याच माणसाच्या प्रमाणे अजूनही मनुष्य त्या झाडाच्या शेंड्यावर बसलेला आहे. झाड त्यांचं दोनशे फूट उंच आहे. हा माणूस जेव्हा कल्पना नव्हती घोडेस्वार येतो आहे तेव्हा तो वरचा माणूस सांगत होता की एक घोडेस्वार येणार आहे, तो येतो आहे. ही गोष्ट त्याला भविष्यवाणी सारखी वाटत होती. त्याच्या दृष्टीने ती वर्तमानाची स्थिती नव्हती. जेव्हा तो घोडेस्वार त्याला दिसायला लागेल तेव्हा त्याच्या पक्षी ती वर्तमानाची स्थिती झाली. पण वर असलेल्या माणसाला तो दुरून दिसत होता जेव्हा याला दिसत नव्हता तेव्हा. याच्या दृष्टीने त्या घोडेस्वार जेव्हा दिसला तेव्हा त्या घटनेचा तो आधी होता. पण त्या घटनेला आधी नव्हता जो वर बसलेला होता त्याच्या दृष्टीने. त्याच्या दृष्टीने हे सगळं दृश्य हे चालू वर्तमान काळामध्येच होत, एकाच वर्तमानात होत. असं जसं असावं तसं याला आधीही नाही आणि याला अंतही नाही. एका मोठ्या तरी पातळीवर हे सर्व वर्तमानात आहे असं असं होत. जर एखाद्याला दिसलं की इथं गेला आणि तिथं जन्माला आला तर त्याच्या दृष्टीने मृत्यू हा अगदीच काही नसल्यासारखा झाला. आपल्याला माहीत नसल्यामुळं आणि मधला काळ काय आणि किती जाईल याचाही पत्ता नसल्यामुळं आपण एखादी व्यक्ती गेली आणि आली असं समजतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात बोधके देहाचे उभे चेतना तेथे उपलब्ध. ती चळवळीचे मी लोभे आला म्हणती. लहान मूल जन्म झाल्याबरोबर स्वच्छ करून तुमच्या हातात आणून दिल्यावर त्याची चळवळ पाहून आपण आनंदित होतो. त्याचं आपलं चैतन्य तुमच्या डोळ्यात पाहत असत. तो आला असं आपण म्हणतो. पाठी भोग क्षीण आपैसे देह गेली असे न दिसे तो मग गेला गेला ऐसे उभा दिगा असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. भोग भोगायचे संपून झाल्यानंतर ही चळवळ बंद झाल्यावर गेला म्हणून मरणा होता. न रूप मत्ते सर्वोप लभ्यते नांतो न जावे न प्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुधीर उर्मूलं. अश्वत्थ नावाचा हा वृक्ष शक्य नाही. म्हणून तो अश्वस्थ आहे, कारण छेदला किंवा तुटला असं म्हणतो तरी तो तुटत नाही. तो जिथं तुटला तिथून वाढताना दिसतो. येथे मुळ अत्यंत सुनिर्गुढ अशी झाली आहे, अतिशय उत्तम. सृष्टीरूप त्रिगुणात्मक पूर्वमूलक असा हा संसार वृक्ष, कर्मवृक्ष किंवा प्रकृतीचा पसारा असंही त्याचं वर्णन केलं जात. आता आता हा वृक्ष याच्या याची मुळं अत्यंत सुदृढ अशी झालेली आहे, कुठं कुठंही पक्की झालेली आहे. तर याची मुळं अज्ञानात पक्की झालेली आहे. याची मुळं जिथून हा निर्माण झाला त्या मूळ अज्ञान स्थितीमध्ये फार पक्की आहे. मी जीव माझं बंधन समर्थांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. मज आहे जन्म मरण केल्या कर्मांचे फळ आपण भोगी नाता. मी जीव आहे, मला बंधन आहे, मला जन्म मरण आहे. मी जी कर्म करतो त्या कर्माचं फळ मी भोगणार आहे. आणि फळ भोगता भोगता पुनरपी जनन पुनरपी मरण पुनरपी जननी जठरे शयन अशा प्रकारे इह संसारे खलू संसारे हा असा अतिशय दुस्तर तरुण जाण्यासाठी कठीण असा वृक्ष इथं छेदन करण्यासाठी कठीण असं म्हटलेलं आहे. हा तरुण जायला फार कठीण, तरुण जाण्याचा हा वृक्ष फार कठीण. याच कारण दिनदर्या प्रकारची आशा कृष्णा वासना. काय तुकाराम महाराजांचा अभय आतर भय लज्जा आतर भय चिंता लज्जा काम क्रोध तोडावा संबंध याचा माझा. आत भय चिंता लज्जा काम आणि क्रोध हे मूळ अज्ञानामध्ये इतके घर करून राहिलेले आहे. समर्थ असं म्हणतात की आसक्ती अंतरी बिंबले न सांगता दृढ झाले. सत्य असो महारकले केली जाते हे सत्य समजाया कारणे केली नाना निरूपणे तरी उठेला धरणे असत्य आहे. कितीही उपदेश केला तरी करण्याची मुळं फार पक्की आहे. उपदेश फार बरोबरच आहे. जशी फ्लॉवर पॉट मध्ये चांगली चांगली फुलं माळ्याच्या तिथून तोडून माळ्याकडून तोडून आणून फ्लॉवर पॉट मध्ये लावली ती काही दिवसांनी जशी फुलं कोमेजून जाणार ती फांदी सुकून जाणार. पण जमिनीत जी बीज असतात ती बीज आता झाली ती वस्तू. चार महिन्यांपूर्वी ज्यांनी प्रवास केलेला होता त्यांना सगळीकडे हिरवगार असं दृश्य दिसत होत. सगळे डोंगर उघडे होऊन जातात, बोलके होऊन जातात, काही नाही. आणि चार पाऊस पडले की सगळे पुनांपूर होतात. सगळीकडे थोडीशी थोडीशी हिरवळ लवकर खूप पक्की झाली. सुदृढ अशी मुळ जी काही केल्या हटत नाही जात नाही. संसार सत्य वाटतो, देह सत्य वाटतो, कामना वासना सत्य वाटतात. आणि त्या इतक्या सत्य वाटतात की तू परमात्मा आहेस हे सत्य देखील त्याच्याबरोबर टिकत होऊन जात. असंग शस्त्रेण गृहेन चित्वा येथील सुनिर्गुणता जी आहे ती अज्ञानामुळं आहे. म्हणून या वृक्षाचं जे मूळ आहे ते मूळ मूळ मायेमध्ये आहे, परमात्म्यामध्ये नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी आधीच ते स्पष्ट केलं. जर परमात्मा स्थिती असेल तर वृक्षच नाही. एक बडा ते निवडले ते उगमाकडे पोहत गेले, उगम दर्शने पावन झाले की त्यांच्या पक्षी साधना पहिलीकडे गेले ते कोणी भरतोनी पाहिले ज्ञान प्राप्त झालं मोठी खटाटोप केली एकीकडे विवेकासारखी साधना एकीकडे वैराग्यासारखी साधना एक नकारात्मक एक सकारात्मक एक तण उठून काढण्यासाठी म्हणतात की वैराग्याची साधना पाहिजे आणि पेरण्यासाठी विवेकासारखी साधना पाहिजे अशा सगळ्या साधना केल्या या सगळ्या साधना करता करता हळूहळू अज्ञान दूर झालं अज्ञान जर दूर झालं ना तर त्या पुरुषाचा पक्षी हा पुरुष नाही त्या पुरुषाच्या पक्षी नदी वाजवे जो अनुरेणू काढवे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मूर्ती लिहिली कमती काय तरी तुझी काय तुझं झाले नाथीला संसार हा संसार मुळातच नाहीये कासं याची भार वाहतो अविद्येच्या भूली योगे तुझं जाण भूली अविद्येच्या योगाने तुला ही भूली पडलेली आहे अनुभवून केली केली आता पण काही केल्या तसं होणं फार कठीण म्हणून मनुष्याना सहस्रेशु कश्चित यतती सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चित माम वेति तत्वतः असं भगवंत म्हणाले आस्थेच्या महापुरी त्रिगताची कोटी बरी तरी प्राप्तीच्या पैलतीने विपाई लावावे पण हे सूर्यमूळ असं मूळ धरलेला हा अश्वत्थ वृक्ष परिवर्तनशील आता याच्यातून सुटण्याचा काही मार्गच नाही का भगवंत असं म्हणतात की अकंग शस्त्रेन दृढेन जिंकवा असंग या वृक्षाशी अर्थात देहाशी माझा काहीही संबंध नाही मी देह संघात नाही अशा दृढ भावनेनी हा वृक्ष चित्वा ठेवून वाक्य पूर्ण नाही झालं तत पदम परिमार्गितव्यम नाही कोणता श्लोक तत पदम तत परिमार्गितव्यम यस्मिन गता न निवर्तती भूया हा संगरहित अशा शस्त्राने दृढतेने ठेलावा तस त्यानंतर तो ज्या पदाला तत पदम तत परिमार्गितव्यम त्यानंतर त्यांनी त्या पदाला शोधावं एका बाजूनी हा संसार वृक्ष खेळणं म्हणजे आपला देहभाव काढून टाकण्याचा अभ्यास करणं हा त्याला उपाय आहे आपली देहबुद्धी तोडणं हा त्याला उपाय आहे हा एका बाजूने उपाय करून अशा प्रकारे हा खेळून त्यानंतर त्या पदाला पदंत परिमार्गित यस्मिन गतान निवर्तंती भूया त्या पदाला शोधावं कोणत्या पदाला ज्या ठिकाणी गेलं असताना परत जन्माला येणं नाही अशा स्थितीला शोधावं विनोबा असं म्हणतात लोकमान्य असं म्हणतात की त्यावेळेला मी देह नाही मी परमात्मा स्वरूप आहे अशा प्रकारची पक्की धारणा करावी हे असंग शस्त्र आणि ही भावना फार दृढतर करावी या दृढतर भावनेनी देहबुद्धीचं छेदन करावं आणि मग असं छेदन करत असताना संकल्प करावा की ज्या ठिकाणाहून मी आलेलो आहे त्या ठिकाणी मला परत जायचं आहे मी आलेलो आहे खरा पण आता ज्या ठिकाणी गेलं असताना मी परत येणार नाही अशा प्रवासाला मला जायचं आहे यस्मिन गता न निवर्तन ही भूया परत मला फिरायचं नाही अशा प्रकारे त्या पदाला शोधत राहावं त्याचं अनुचिंतन करावं देहभाव संपवणं देहभाव संपवण्याचा प्रयत्न करणं ही विघातक साधना झाली. आणि सकारात्मक साधना कोणती? तोच मी आहे ही सकारात्मक साधना. मी जिथून आलो तिथपर्यंत मला परत जायचं आहे या भावनेने तमेव चात्यं पुरुषं प्रपद्ये. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हे होण्यासाठी तो जो आद्य पुरुष आहे ज्या पुरुषापासून हे सर्व अविद्येमुळे निर्माण झालं त्या पुरुषाला शरण जावं. तम एव त्याला च आद्यम त्या आद्य पुरुषाला चात्यम तमेव चात्यम पुरुषम प्रपद्ये. मी अत्यंतिक शरण आहे या भावाने त्याला शरण जाव. नाहीतर मग मी माझी देहबुद्धी तोडतो आहे हा देहबुद्धी तोडण्याचा देखील अभिमान आपण धरून बसतो. मी जिथून आलेलो आहे तिथं मला परत जायचं आहे तोच मी आहे सोहम असाही आम्ही अभिमान धरून बसतो. त्या पुरुषाला शरण जाऊन हे सर्व करायचं आहे. तमेव च आद्यं पुरुषं प्रपद्ये यथा प्रवृत्ती प्रसृता पुराणी अनादिकालापासून. संसार प्रवृत्ती ज्याच्यापासून पसरलेली आहे त्या मूळ पुरुषाला मी शरण जायचं आहे. अशा तीन महत्वाच्या साधना किंवा मार्ग हा संसार वृक्षाचं छेदन करण्यासाठी म्हणून सांगितल्या. या एकाच वेळेला अनुसरायचा अशा गोष्टी आहेत. याचं प्राधान्य तर नाही हे प्रथम मग ते प्रथम मग ते प्रथम. देहबुद्धी घालवण्याचा कार्यक्रम पंचवार्षिक 5 वर्षात होता. तो कार्यक्रम संपला रे संपला 5 वर्षाचा कि मग मी जिथून आलो त्या परम पुरुषाला प्राप्त करेन असा संकल्प धरून सोहम भावाने साधना करणार पुढं 5 वर्ष. आणि अशी साधना केल्यावर पुढं 5 वर्षाने शरण जाणार असं नाही. 5 वर्षांनी सोहम असं म्हणताना तो देह परमात्मा असं वाटायला लागेल. परत देहबुद्धी जागी येईल. एकाला घालवताना दुसरा हजर, एक केला म्हणताना दुसरा हजर, दुसरा घालवताना पहिला परत जाग्यावर. म्हणून या सगळ्या साधना एकत्रित करायच्या आहेत. खरं म्हणजे काही आपण जो परमार्थ आतापर्यंत भगवद्गीतेने सांगितला तोच हा सगळा परमार्थ आहे. ज्ञानकांडामध्ये सांगितलेला आहे न रूप मत्स्योपलब्धते नामतो मचाति नचसं प्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूलं अतङ्कशस्त्रेण हृदयेन चित्वा ततः पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयाः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्ति प्रसृता पुराणी. कथाही असो हा पुरुष, याला आधी नसो, याला अंत नसो, याला रूप नसो, याचं कितीही मूळ सुविरूढ असं झालेलं असो, मात्र ही मूळ ज्या मूळ परमात्म्याची छाया म्हणून आहे अज्ञानाने हा संसार इतका प्रबळ भासतो आहे त्या अज्ञानाच्या पलीकडे मला जायचं आहे अर्थात देहभावाच्या पलीकडे जायचं आहे. अशा रीतीने देहभाव काढून टाकण्याचा अभ्यास केल्यामुळं दृढ अभ्यंतरी या वृक्षाचं छेदन होत. अजून कशामुळं होत? अजून त्या पदाला मी सर्व मार्गाने शोधेन जिथं गेलं असताना परत येणं घडत नाही अशा परमात्मा पदाला मी सर्व भावे सर्व प्रकारे शोधेन असा संकल्प करून त्याला शोधण्याचा प्रारंभ करावा. आणि त्याच्या बरोबरीने त्या परमपुरुषाला शरण जावं म्हणजे त्याच्या कृपेने हा वृक्ष तोडला जाईल कार्यरूपामध्ये. शेवटी परमात्मा ज्याच्यावर कृपा करतो त्यालाच तो प्राप्त होतो. यमे वैशा गुणुते ते मनव्या नायम आत्मा प्रवचने न लभ्या न नेंद्रिया न बहुना श्रुतेन. हे खूप ऐकलं आणि क्ल्यू मिळाल्यासारखं वाटलं तरी देखील नाही. हे खूप सांगितलं आणि सांगणाऱ्याला असं वाटलं की काय सांगितलं, मी किती चांगलं सांगितलं, सगळ्यांना समजलं, तरी देखील तो त्याच्यातून सुटेल असं नाही. प्रवचन करून किंवा प्रवचन ऐकून आत्मा प्राप्त होत नाही. नायम आत्मा प्रवचने न लभ्या न मेघया. शास्त्राचं उत्तम कळले, बुद्धीला कळले, पण अहंकार केला असं होत नाही. बुद्धीला कळून देखील होत नाही. न बहुना शुद्रे खूप ऐकल्यामुळे देखील अजिबात नाही. यम यम यमे वैशा होते त्याच्याकरता त्याचीच प्रसन्नता त्याचीच कृपा होणं गरजेचं आहे. ते न कक्षा त्यामुळं तो मात्र प्राप्त होतो. आपण हे सर्व जे प्रयोग आहेत किंवा प्रयत्न आहेत साधनेचा मार्ग सुखायचो ते आपण योग्य होण्यासाठी आपली देह मन बुद्धी नाहीशी होण्यासारखी परिस्थिती निर्माण करणं साधने हे आपल्याला करायचं आहे. होतं ते त्याच्या स्वरूपेने होतं. तो आपला आपण आविर्भूत होतो, स्वयमेव आविर्भवती. त्याचा आविर्भाव आपला आपण होतो, स्वच्छ असा तो आपला आपण प्रकाशित होतो. आणि प्रयत्न करणाऱ्याला तो स्वतःचा अनुभव प्राप्त करून देतो असं सांगणारे हे श्लोक ज्ञानेश्वर महाराजांनी याच्यावर अक्षरशः किती पहिल्या श्लोकावर माझी कल्पना सत्तर एक ओघे लिहिलेले आहेत आणि पुढच्या श्लोकावर असे भरपूर लिहिलेले आहेत. एक प्रकारे तत्वज्ञानाचं एक जंजाळ इथं झाल्यासारखं वाटेल, पण याचा अर्थ एकदम सोपा झाला आहे. ज्ञानेश्वरांची भाषा देखील ती आली आहे. याचं निरूपण करताना काहीशी कठीण नेहमी आहे त्याच्यापेक्षाही करा कठीण अशी झाल्यासारखी दिसते, पण त्याचा अर्थ मात्र अगदी सरळ आहे. अर्थाला तितकं कठीण नाही. आपण यथाक्रम पुढच्या बुधवारी या श्लोकाच्या ज्ञानेश्वर महाराजांनी केलेल्या निरूपणाचा सुरुवात करू. हरि ओम. नमितो योगी घोरविरागी तत्त्वज्ञानी संत ओ सत्कविवर परात्परगुरु ज्ञानदेव भगवंत. Thank you.